आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चार राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विविध पक्षांच्या नेत्यांच्या प्रचारसभा. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांचा सुरक्षित प्रवास. होर्मुझची सामुद्रधुनी उद्यापर्यंत खुली न केल्यास कडक कारवाईचा इराणला ट्रम्प यांचा इशारा. आणि आंतरविद्यापीठ कनोईंग आणि कयाकिंग स्पर्धांना सांगलीमध्ये तर सातव्या राष्ट्रीय कनिष्ठ मुष्टीयुद्ध स्पर्धेला नागपूरमध्ये आरंभ. आता सविस्तर बातम्या. चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पक्षांचे प्रमुख नेते या राज्यांचा दौरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भवानीपूर, सोरभोग, होजाई आणि दिब्रुगड इथं प्रचारासाठी आसामच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी राज्यभर जनसंपर्क मोहीम राबवली असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्यात दोन टप्प्यात होणारं मतदान या महिन्याच्या 23 आणि 29 तारखेला पार पडणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उत्तर बंगालमधील कुचबिहार जिल्ह्यात जनसभेला संबोधित केलं. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा अभाव असल्याचं सांगत गैरव्यवहारांबाबत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली. तसंच मालदा जिल्ह्यात न्यायालयातील अधिकाऱ्यांना अनेक तास ओलीस ठेवल्याप्रकरणी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी केंद्र सरकारने या महिन्याच्या 16, 17 आणि 18 तारखांना संसदेचं विशेष अधिवेशन बोलावल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. संसदेमध्ये महिलांची भूमिका बळकट करण्यासोबतच राज्यांना व्यापक लाभ मिळवून देणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये भाजपा सत्तेवर आल्यास औद्योगिकरण, शेतकऱ्यांचं उत्पादन वाढ, महिलांची सुरक्षा आणि रोजगार या बाबींना प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल पश्चिम बंगालच्या विविध भागांमध्ये जाहीर सभांना संबोधित केलं. त्यांनी समशेरगंज, जियागंज आणि अजिमगंज इथं सभा घेतल्या. तसंच मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर शहरात आयोजित एका पथफेरीमध्ये सहभागही घेतला. आसाममध्ये निवडणुकीचा प्रचार तीव्र झाला असून भाजपा आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी काल सभांना संबोधित केलं. राज्यात येत्या गुरुवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते सर्वानंद सोनोवाल यांनी धेमाजी इथं काल एका जाहीर सभेला संबोधित केलं. काँग्रेस, डावी आघाडी आणि इतर राजकीय पक्ष राज्यभरात विविध ठिकाणी जाहीर सभांच्या माध्यमातून प्रचार करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल आसाममधील विश्वनाथ आणि गोलाघाट इथं सभा घेतल्या. दरम्यान महाराष्ट्रातील विधानसभेच्या दोन जागांसाठी येत्या 23 एप्रिलला मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं या दोनही जागा रिक्त झाल्या आहेत. काँग्रेस पक्षाने काल बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांची उमेदवार म्हणून घोषणा केली. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांची निवडणुकीसाठी आपला अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे महत्वाचा जागतिक सागरी मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी सागरी वाहतूक सुलभ करण्यासंदर्भात ओमान आणि इराणनं काल चर्चा केली. इराणने जहाजांच्या हालचालींचं नियमन करण्यासाठी ओमानसोबत युद्धोत्तर सागरी कराराचा प्रस्तावही दिला आहे. तर इराणच्या एका संसदीय समितीने अलिकडेच टोल आकारण्याच्या आणि अमेरिकन तसंच इस्रायली जहाजांवर बंदी घालण्याच्या पर्यायाबाबत आपण सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान भारतीय ध्वज असलेल्या ग्रीन आशा या एलपीजी टँकरनं इराणजवळची होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीरित्या काल पार केली. आखाती प्रदेशात तणाव वाढल्यापासून या जलमार्गातून प्रवास करणारं हे 9वं भारतीय जहाज आहे. आतापर्यंत भारतीय जहाजांनी एकत्रितपणे 92,000 टनांहून अधिक एलपीजीची वाहतूक या मार्गातून केली आहे, तर जग लाडकी आणि जग प्रकाश या तेल टँकर्सनी संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमधून कच्चं तेल आणि गॅसोलीनची वाहतूक केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझची सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या जलवाहतुकीसाठी पुन्हा खुली करण्यासंदर्भात इराणला उद्यापर्यंत मुदत दिली आहे. ही मागणी मान्य न केल्यास इराणचे वीज प्रकल्प आणि पूल अशा सुविधांवर जोरदार हल्ला केला जाईल असा इशारा दिला आहे. यासंदर्भात इराणसोबत करार होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी अमेरिकेतील माध्यमांशी बोलताना सांगितलं. इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक थांबवल्यानं जागतिक तेलाच्या किमतीत वाढ झाली असून जगभरात महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान ओपेक देशांनी काल दूरस्थ माध्यमातून बैठक घेतली आणि मे महिन्यापासून दररोज 2,06,000 बॅरल्सनं तेलाचं उत्पादन वाढवण्यावर या समूहातील देशांनी सहमती दर्शवली आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठा स्थिर करणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराक्ची आणि कतारचे पंतप्रधान शेख महम्मद बिन अब्दुल रहमान बिन जस्सीम अल थानी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. डॉ जयशंकर यांनी संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन जायद अल नहयान यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केली. या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर झालेला परिणाम या मुद्द्यांवर प्रामुख्यानं संभाषणात चर्चा झाल्याचं समजतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याचा पुन्हा एकदा इशारा दिल्यानं तणाव आणखी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी या तीन पश्चिम आशियाई देशांच्या नेत्यांशी झालेली ही चर्चा महत्वाची मानली जात आहे. केंद्र सरकारनं 5 किलो वजनाच्या लहान एलपीजी सिलेंडर्सच्या विक्रीत वाढ केली आहे. हे सिलेंडर्स एलपीजी वितरक केंद्रांवर वैध ओळखपत्र दाखवून थेट खरेदीसाठी उपलब्ध आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागणी पूर्ण करण्यासाठी शासनानं पुरवठा वाढवल्यापासून 23 मार्च नंतर आतापर्यंत 5 किलो वजनाच्या एकंदर 6 लाखांपेक्षा अधिक एलपीजी सिलेंडर्सची विक्री झाली आहे. 4 एप्रिल रोजी 51 लाखांहून अधिक घरगुती सिलेंडर्सचं वितरण करण्यात आलं असून ही संख्या एकूण मागणीपैकी 95% असून ही मागणी ऑनलाईन बुकिंगद्वारे नोंदवली गेली आहे असंही मंत्रालयानं सांगितलं. पश्चिम आशियातील सध्याच्या संघर्षग्रस्त वातावरणामुळे एअर इंडियानं आपली इस्रायलमधील विमान उड्डाणं सध्या स्थगित केली आहेत. कंपनीनं आपली नवी दिल्ली ते तेल अविव या मार्गावरील उड्डाणं येत्या 31 मेपर्यंत रद्द केली असल्याचं सांगितलं आहे. इतर बहुतांश प्रमुख विमान कंपन्यांनीही तेल अविव मार्गावरची उड्डाणं सध्या थांबवली आहेत. सध्या केवळ इस्रायली विमान कंपन्या अत्यंत कडक बंधनं पाळून विमानसेवा देत आहेत. ही विमान उड्डाणं रद्द झाल्यानं व्यावसायिक अथवा वैयक्तिक कारणास्तव भारतात येऊ इच्छिणाऱ्या इस्रायलमध्ये राहत असलेल्या 40,000 भारतीयांसाठी चिंतेची बाब बनली आहे. महाराष्ट्रात सांगली इथं अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कनोईंग आणि कयाकिंग या नौकानयन स्पर्धांचं उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आलं. भारतीय विद्यापीठं महासंघ आणि शिवाजी विद्यापीठ यांनी संयुक्तपणे याचं आयोजन केलं आहे. या नौकानयन स्पर्धेत देशभरातील 40 विद्यापीठांमधून 685 पुरुष आणि महिला खेळाडू सहभागी झाले आहेत. नागपूरमध्ये 17 वर्षांखालील मुलामुलींची 7वी राष्ट्रीय कनिष्ठ मुष्टीयुद्ध स्पर्धेचं उद्घाटन काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेत देशभरातून एकंदर 600 युवा मुष्टीयोद्धे सहभागी होत आहेत. ही स्पर्धा 48 किलो ते 85 किलो अशा एकंदर 13 वजनगटांमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची 17 वर्षांखालील भारतीय संघात निवड होऊन ते उझबेकिस्तानमधल्या ताश्कंद इथं होणाऱ्या आशियाई 17 वर्षांखालील मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 4 राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विविध पक्षांच्या नेत्यांच्या प्रचारसभा. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांचा सुरक्षित प्रवास. हॉर्मुझची सामुद्रधुनी उद्यापर्यंत खुली न केल्यास कडक कारवाईचा इराणला ट्रम्प यांचा इशारा. आणि आंतरविद्यापीठ कनोईंग आणि कयाकिंग स्पर्धांना सांगलीमध्ये तर 7व्या राष्ट्रीय कनिष्ठ मुष्टीयुद्ध स्पर्धेला नागपूरमध्ये आरंभ. त्याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.